चीनी मंडी .com पॉडकास्ट।
युक्रेनमध्ये बीट लागवडीला सुरुवात। युक्रेनमध्ये पुढील हंगामासाठी बीट लागवडीला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात 27,000 हेक्टर क्षेत्रात बीट लागवड करण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या कृषी मंत्रालयानं दिली आहे। तत्पूर्वी यंदाच्या हंगामात बीट लागवडीचं क्षेत्र 5% घटण्याचा अंदाज कृषी मंत्रालयानं व्यक्त केला होता। यंदा 2,61,000 हेक्टर क्षेत्रात बीट लागवडीची शक्यता आहे। युक्रेनच्या युक्तर स्तुकोर या साखर उत्पादकांच्या असोसिएशनच्या म्हणण्यानुसार बीटाचं क्षेत्र यंदा 2,30,000 हेक्टर किंवा त्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे। युक्रेनमध्ये बीटापासून मोठ्या प्रमाणावर साखर तयार केली जाते। 2018-19 हंगामात युक्रेनमध्ये 136 लाख टन बीटापासून 182 लाख टन शुद्ध प्रक्रियायुक्त साखर तयार करण्यात आली होती। आता पुढील हंगामात युक्रेनमध्ये किती बीट उत्पादन होतं आणि त्याच्या सहाय्यानं किती साखर तयार होणार याची उत्सुकता आहे।